चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जवाहरच्या उपाध्यक्षपदी बाबासाहेब चौगुले यांची निवड। कुंभोचे माजी सरपंच असणाऱ्या बाबासाहेब चौगुले यांनी सलग चौथ्यांदा जवाहर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाली आहे, तर व्हाईस चेअरमनपदी त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे। जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची कारखान्याच्या संचालकपदी फेरनिवड झाली, त्यानंतर आवाडे आणि चौगुले गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला। दरम्यान जवाहर सहकारी साखर कारखान्याची निवड बिनविरोध झाल्यानं सभासदांतून समाधान व्यक्त होत आहे। सभासदांनी आणि संचालक वर्गानं घेतलेला निर्णय योग्य आहे। कारखाना व्यवस्थापन आणि संचालक मंडळ सभासदांच्या हिताचेच निर्णय घेईल अशी भावना सभासदांतून व्यक्त होत होत्या।